आकाशवाणी मुंबई नेहा कुलकर्णी राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय अवकाश यात्री ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आज अंतराळ स्थानकातून परतीच्या प्रवासाला निघणार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारागड किल्ल्यांना जागतिक वारसा म्हणून युनेस्कोची मान्यता मिळाल्याबद्दल आज महाराष्ट्र विधानसभेत आनंदोत्सव. अमेरिका युक्रेनला पॅट्रियट हवाई संरक्षण क्षेपणास्त्र देणार. अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात भारताला विजयासाठी 135 धावांची गरज. आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री बी सरोजा यांचं निधन. भारतीय अवकाशयात्री ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आणि ॲक्सिओम 4 मोहिमेतले त्यांचे 3 सहकारी आज अंतराळ स्थानकातून परतीच्या प्रवासाला निघतील. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज दुपारी 4:30 यानाच्या अनडॉकिंगचं नियोजन करण्यात आलं असून उद्या मंगळवारी दुपारी 3 हे अंतराळवीर पृथ्वीवर परत येतील अशी माहिती विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली आहे. त्यानंतर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेण्यासाठी शुक्ला इतर सहकाऱ्यांसह फ्लाईट सर्जनच्या देखरेखीखाली 7 दिवसांच्या पुनर्वसन कार्यक्रमामध्ये सहभागी होतील. या मोहिमेअंतर्गत 14 दिवस शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात मुक्काम केला. त्यामध्ये भारतासाठी 7 प्रयोग केले. अंतराळ स्थानकातून निघण्यापूर्वी शुक्ला यांनी सांगितलं,
It has been an incredible journey. I did not imagine all this when I started on Falcon 9 on 25th. The team that is standing behind me, you guys have made it really special for us being here on the station. It was an incredible joy to be here and working alongside with a bunch of professionals like you. I would like to thank my country and all their citizens for supporting this mission, all the colleagues at ISRO who have worked tirelessly in developing all the protocols, the science and the outreach activities.
भारताच्या ऐतिहासिक चंद्रयान 3 मोहिमेला आज 2 पूर्ण झाली. या मोहिमेचा उद्देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ लँडर आणि रोवर उतरवणं तसंच संपूर्ण लँडिंग आणि रोवर प्रक्रियेचं प्रात्यक्षिक दाखवणं हा होता. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं विकसित केलेल्या LVM-3 M-4 रॉकेटद्वारे चंद्रयान 3 यशस्वीरित्या प्रक्षेपण करण्यात आलं. तर 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिंग झालं. या लँडिंगमुळे चंद्रावर यशस्वीरित्या लँडिंग करणारा भारत हा 4th देश बनला. 11 जुलैला संपलेल्या आठवड्यात भारतीय रोखे बाजारात विदेशी गुंतवणूकदारांनी अंदाजे 4,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. एप्रिल मे आणि जून महिन्यात रोख्यांच्या खरेदीमुळे त्यात भर पडली. अमेरिकेच्या निर्यात शुल्क धोरणामुळे जागतिक बाजारपेठेत अनिश्चिततेचे वातावरण असूनही भारतीय शेअर बाजारात मोठी परकीय गुंतवणूक झाल्याचं दिसून येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारागड किल्ल्यांना जागतिक वारसा म्हणून युनेस्कोची मान्यता मिळाली याबद्दलचं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिलं. युनेस्को वारसा यादीत समावेशासाठी भारताकडून 7 प्रस्ताव होते. त्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा हा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवायला मंजुरी दिली म्हणून मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानलेत. जागतिक वारसा स्थळांच्या यादीत या किल्ल्यांचा समावेश व्हावा म्हणून प्रयत्न करणाऱ्या सर्वांचं त्यांनी आभार मानले. CSMT स्थानकाच्या परिसरात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारावा आणि मुंबई सेंट्रल स्थानकाला नाना शंकर शेट यांचं नाव देण्याची मागणी भास्कर जाधव यांनी केली. CSMT पुनर्विकासात शिवाजी महाराजांचा पुतळा लावण्यासाठी जागा निश्चित आहे. तसंच मुंबई सेंट्रल स्थानकाला नाना शंकर शेट यांचं नाव देण्याचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी रेल्वे मंत्रालयाला पाठवला आहे. त्यावर लवकर निर्णय घ्यावा यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. विधानभवनाच्या परिसरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ अभिवादन करून आज सर्व आमदारांनी आनंदोत्सव साजरा केला. नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी राहुल गांधी आणि अन्य आरोपींविरोधात सक्तवसुली संचालनालयानं दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्राची दखल घेण्याचे आदेश दिल्लीतील राऊस एव्हेन्यू न्यायालयानं आज राखून ठेवला. या प्रकरणाची पुढील सुनावणी 29 जुलैला होईल असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीनं सादर केलेल्या पुरवणी आरोपपत्रात काँग्रेस नेत्यांविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचे आरोप झाले आहेत. या पुरवणी आरोपपत्रातले सर्व आरोप काँग्रेस नेत्यांनी फेटाळून लावले असून या याचिकेची दखल घेण्यास विरोध केला आहे. नॅशनल हेराल्डची प्रकाशन संस्था असलेल्या असोसिएटेड जनरल्स लिमिटेड कंपनीच्या मालमत्तेचा गैरवापर करत 2,000 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा केला आहे. तसंच नॅशनल हेराल्डची मालमत्ता यंग इंडियन या कंपनीनं फसवणूक करून ताब्यात घेतली. यंग इंडिया कंपनीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा प्रमुख हिस्सा असल्याचा आरोप ईडीनं केला आहे. शस्त्रास्त्रांचा व्यापारी संजय भंडारी याच्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सध्या सक्तवसुली संचालनालय रॉबर्ट वड्रांची चौकशी करत आहे. काँग्रेस नेते प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वड्रा आज त्याकरता नवी दिल्लीच्या ईडी कार्यालयात हजर आहेत. गुरुग्राम इथल्या एका भूखंड खरेदी प्रकरणातही यापूर्वी ईडीनं वड्रांची चौकशी केली होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका लवकरच युक्रेनला पॅट्रियट हवाई संरक्षण क्षेपणास्त्र देणार असल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. युक्रेनवर रशियाकडून सातत्यानं हवाई हल्ले होत आहेत. युक्रेनला हवाई संरक्षणाची अत्यंत गरज असून त्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याची ही क्षेपणास्त्रं दिली जात असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं. मात्र किती क्षेपणास्त्र युक्रेनला देणार हे अद्याप ठरलं नसल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. या क्षेपणास्त्रांचा खर्च युरोपियन युनियन करणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेकरूंचा आणखी एक जत्था आज सकाळी जम्मूहून रवाना झाला. भगवतीनगर यात्री निवासातून काश्मीरसाठी निघालेल्या या जत्थ्यात 6,143 यात्रेकरू आहेत. 100 वाहनांचा पहिला ताफा 2,215 यात्रेकरूंना घेऊन बालतालकडे जाण्यासाठी तर 135 वाहनांचा दुसरा ताफा 3,928 यात्रेकरूंना घेऊन पहलगामकडे जाण्यासाठी निघाला. अमरनाथ यात्रेदरम्यान आतापर्यंत 2,00,000 अधिक यात्रेकरूंनी अमरनाथ गुफेपर्यंत पोहोचून दर्शन घेतलं आहे. कैलास मानसरोवर यात्रेकरूंची 6वी तुकडी आज संध्याकाळी नाथुला मार्गे सिक्कीमला पोहोचेल. यामध्ये 45 यात्रेकरू आणि संपर्क अधिकाऱ्यांसह 52 जण आहेत. हा जत्था आज दुपारी 12:30 सुमाराला बागडोगरला पोहोचेल. अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात भारताला विजयासाठी 135 धावांची गरज आहे. लॉर्ड्स मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात इंग्लंडचा दुसरा डाव 192 धावांवर संपला. दिवसअखेर भारताच्या दुसऱ्या डावात 4 बाद 58 धावा झाल्या होत्या. रात्रीचा रखवालदार म्हणून आलेला आकाशदीप इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने दिवसातल्या शेवटच्या चेंडूवर तंबूत परत पाठवलं. पहिल्या डावात शतक झळकवणारा केएल राहुल 33 धावांवर खेळत आहे. आज सामन्याचा अखेरचा दिवस आहे. मालिकेत दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. बिश्केक इथं झालेल्या जागतिक कनिष्ठ गट कुस्ती स्पर्धेत भारताच्या फ्रीस्टाईल संघाने उपविजेतेपद पळवलं. भारतीय कुस्तीगीरांनी 2 सुवर्ण, 1 रौप्य आणि 5 कांस्य पदकं मिळवत 157 गुणांची कमाई केली. सर्व प्रकारांमध्ये मिळून भारताला 10 सुवर्ण, 3 रौप्य आणि 8 कांस्य पदकं मिळाली. यंदाची विम्बल्डन टेनिस स्पर्धा जेनिक सिन्नरनं जिंकली. 3 तास 4 मिनिटे सुरू असलेल्या थरारक अंतिम सामन्यात सिन्नरनं गतविजेत्या कार्लोस अल्कारातचा 4-6, 6-4, 6-4, 6-4 असा पराभव केला. विम्बल्डन स्पर्धेच्या 148 वर्षांच्या इतिहासात विजेतेपद पटकावणारा सिन्नर पहिलाच इटालियन खेळाडू आहे. दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री बी सरोजा यांचं आज बंगळुरूमध्ये निधन झालं. त्या 87 वर्षांच्या होत्या. अभिनय सरस्वती म्हणून प्रसिद्ध असलेल्या सरोजा यांनी 1955 महाकवी कालिदास चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. 7 दशकांहून अधिक काळ त्यांनी कन्नड, तामिळ, तेलगू आणि हिंदी भाषेतल्या 200 अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. ब्रिटिशांशी लढणाऱ्या कित्तूरच्या शूरराणी चेन्नम्माची भूमिका साकारून त्यांनी कन्नड चित्रपट रसिकांची मनं जिंकली. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या मौल्यवान योगदानाबद्दल सरोजा देवी यांना पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. दिग्गज अभिनेते डॉ राजकुमार आणि कल्याणकुमार यांच्यासोबत त्यांनी काम केलं. त्यांनी राजेंद्र कुमार आणि शम्मी कपूर यांच्यासोबत आशा, घराना आणि मेहंदी लगा के रखना या हिंदी चित्रपटांमध्ये उल्लेखनीय भूमिका केल्या आहेत. राजस्थान, पश्चिम बंगाल, गुजरात, झारखंड, ओदिशा आणि मध्य प्रदेशच्या पश्चिम भागात आज अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. दिल्लीचा काही भाग, चंदीगड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटकचा समुद्रकिनारी भाग, अंदमान निकोबार द्वीपसमूह आणि पूर्वेकडील राज्यात पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतीय अवकाशयात्री ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आज अंतराळ स्थानकातून परतीच्या प्रवासाला निघणार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारागड किल्ल्यांना जागतिक वारसा म्हणून युनेस्कोची मान्यता मिळाल्याबद्दल आज महाराष्ट्र विधानसभेत आनंदोत्सव. अमेरिका युक्रेनला पॅट्रियट हवाई संरक्षण क्षेपणास्त्र देणार. अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात भारताला विजयासाठी 135 धावांची गरज आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री बी सरोजा यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.